आनंद झाला या कांबळे आणि कोटकर कुटुंबाला, आनंद झाला या कांबळे आणि कोटकर कुटुंबाला, छान मंडप सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला,
छान मंडप सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला।
निमंत्रण दिला या साऱ्या साठवली या गावाला,
साठवली या गावाला, साठवली या गावाला,
सागर रवीनाची जोडी पाहून होई आनंद सचिन भावाला,
आनंद सचिन भावाला, आनंद सचिन भावाला,
झाला आनंद सचिन भावाला, ताशा कडाडला डीजे भी वाजला या शुभ दिनाला, संकेत प्रशांता अर्णव मनस्वी नाचतात मांडवाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला,
छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला।
आशीर्वाद देऊन ले गाला,
आशीर्वाद देऊन ले गाला, आशीर्वाद देऊन ले गाला,
मामा मामी काका काकी मावशीला दिलाय मान प्रत्येकाला,
दिलाय मान प्रत्येकाला,
दिलाय मान प्रत्येकाला, दिलाय मान प्रत्येकाला, सुचिता सुप्रिया प्रियंका या साऱ्या नवऱ्याच्या बहिणीला, एकुलत्या एक लाडाच्या आमच्या संजना वहिनीला, बोलवानाचा या मांडवत सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला,
छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला।
भाऊजी आले तर नटून मांडवाला,
आले तर नटून मांडवाला, आले तर नटून मांडवाला,
किशोर प्रणय लागू प्रवीण पितू हा राजू पण लागलाय नाचायला,
राजू पण लागलाय नाचायला, राजू पण लागलाय नाचायला,
सारेच लागलेत नाचायला, सारेच लागलेत नाचायला, संदीप गोट्या शरद योग्या येतात भेटायला, वाजे बुवांच्या गाण्यावर लग्नाची मजाही लुटायला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला,
छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला।
हे आनंद झाला या कांबळे आणि कोटकर कुटुंबाला, आनंद झाला या कांबळे आणि कोटकर कुटुंबाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला,
छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला, छान मंडप हा सजलाय सागर आणि रवीनाच्या या लग्नाला।